नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत प्रादेशिक खबर देता. या सत्कार मुखेल खबरो. म्हादय वाठार वाघ संवर्धन वाठार जाहीर करपा खातीर सर्वोच्च न्यायालयाची उच्चाधिकार समिती आज गोयात पावली. दक्षिण गोयात वेगवेगळ्या सुवातींनी शेणिल्ले 67 मोबायल फोन पुलिसांनी सोदून काढल्यात असे दक्षिण गोयचे पुलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा हांणी सांगला. गोय पुलिस खात्या वतीन 21 ऑक्टोबराक पुलिस स्मृती दीस पाळटले. विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग क्विज 2024 निमणी तारीख या महिन्याच्या 31 तारखेमेरेन वाढिल्या. आता पुराय खबरो. म्हादय वाठार वाघ संवर्धन वाठार जाहीर करपा खातीर सर्वोच्च न्यायालयाची उच्चाधिकार समिती आज गोयात पावली. सरकारी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीकडेन समितीच्या वांगड्यांनी चर्चा केली. ही समिती वाघ वाठार जाहीर करपाविशी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करतली. राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरण म्हणजे एनटीसीएच्या शिफारसीप्रमाण म्हादय आणि आडे कुशीकचा प्रदेश वाघ वाठार म्हणून जाहीर झाल्यास त्याचे कसले परिणाम जातले याविषयीचे समस्या सुचवण्यो आणि हरकती तज्ञामुखार 5 मतदारसंघातले लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी मांडल्यो. सावड्डे, वाळपय, काणकोण, सांगे आणि पर्ये या 5 मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची समस्या तज्ञ समितीने ऐकल्यो. समितीचे वांगडी चंद्रप्रकाश गोयल आणि सुनील लिमये हे अहवाल सादर करतले. 15 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत दक्षिण गोय पोलिसांनी घोळी वखदा आड हातात घेतलेल्या मोहिमेत वट्ट 13 प्रकरणां गुन्ह्या म्हणून नोंद केल्यात. दक्षिण गोयचे पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा हांणी ही माहिती दिली. या घोळी वखदांचे एकूण मोल सुमार 15 लाख रुपये असा आणि तातून गांजा, एमडीएमई आणि हायब्रीड गांजाचो आसपाव असा अशी माहिती त्यांनी दिली. दक्षिण गोयात वेगवेगळ्या सुवातींनी शेणिल्ले 67 मोबायल फोन पोलिसांनी सोदून काढल्यात. हे फोन रोखडेच तांच्या मालकांक दितले असे ताणी सांगले. कोणाले फोन शेणलो जाल्यार त्या मनशान सीईआयआर या पोर्टलाचेर बेगोबेग संपर्क साधून आपली कागाळ नोंदवची असो उलो ताणी मारला. गोय पुलीस खात्या वतीन 21 ऑक्टोबराक पुलीस स्मृती दीस पाळटले. पणजे पुलीस मुख्यालयाच्या मैदानाचेर सकाळी 8 वरांचेर हो कार्यक्रम जातलो. या दिसा राष्ट्र आणि नागरिकांची सेवा करताना आपल्या जीवाची आहुती दिल्ल्या पुलीस कर्मचाऱ्यांच्या उगडासाक आर्गां ओपतले. 21 ऑक्टोबराक डीसीआयओ करम सिंग हांच्या फुडारपणाखालच्या पुलीस दळाचेर सशस्त्र चीनी सैनिकांनी आधुनिक शस्त्रांनी आणि हातबोमान हल्लो केलो. पण फक्त रायफलांनी सशस्त्र भारतीय पुलीस जवानांनी दुस्मानाचेर मात करून आपली सुवात सोडली ना. या हल्ल्यात 10 पुलीस जवानांक मरण आयले आणि 9 पुलीस जवानांक चीनी सैनिकांनी धरले. या सैनिकांच्या बलिदानाबद्दल आर्गां ओपपा खातीर देशात प्रत्येक जिल्हा मुख्यालयात पुलीस दळाची परेड जाता आणि देशाची सेवा करताना मरण येवपी पुलीस जवानांच्या उगडासाक दर वर्सा 21 ऑक्टोबर ह्या दिसा पुलीस स्मृती दीस म्हणून पाळपाचो निर्णय घेता. गोय पुलीस लेगीत गोयच्या लोकांची निस्वार्थपणान सेवा करतात आणि अशी सेवा करताना ताणी आपलो जीव ओपिल्लो असा. पुलीस स्मृती दिसा हेड कॉन्स्टेबल सर्गेस्त बोलाराम शिंदे, पुलीस उपनिरीक्षक सर्गेस्त अभिषेक शेर अली परवेज गोम्स, पुलीस कॉन्स्टेबल सर्गेस्त शैलेश के गांवकार आणि पुलीस कॉन्स्टेबल सर्गेस्त विश्वास बिदेकर हांच्या उगडासाक आर्गां ओपतले. सरकारान सुरू केल्लो वस्तू आणि सेवा कर सुदारणाक लागून 22 सप्टेंबर सावन गिरायकांच्या दिसपट्ट्या वापराच्या वेगवेगळ्या वस्तूवेलो कर दर कमी झाले. या सुधारणांचो फायदो विमो, गाडी घेवपाक आणि हेर कामांक कसो जाता ते विशीं सांगतात ढवळीचे अमेय देसाय.
अमेय देसाय ढवळी फोंड्यावरनं. काही दिवसापूर्वी भारत सरकारनं GST मध्ये मोठे फेरबदल केले, त्याचं मी स्वागत करतो. आणि मुख्य म्हणजे सामान्य माणसाची निगडीत आरोग्य विमा, ज्याला आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणतो, त्याच्यावर तर आधी जो 18% GST चा भूर्दंड लागत होता तो आता शून्य झालेला आहे. त्याशिवाय नेहमी मध्यमवर्गीय लोकांचं एक स्वप्न असतं की आपल्या घरी एक चारचाकी असावी. चारचाकीवर सुद्धा जो GST 28, बरेचसे असे मॉडेल्स आहेत ज्याच्यावर GST 28% होता तो 18% झालेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक उत्साह झालेला आहे, उत्साह निर्माण झालेला आहे. सणासुदीच्या वेळी, खास करून नवरात्र दिवाळीमध्ये आपण बघतो, लोक नवीन वस्तू, नवीन गाड्या घ्यायची योजना करतात. GST कमी झाल्यामुळे मध्यमवर्गीय लोकांचं जे स्वप्न होतं नवीन गाडी घेण्याचं, ते स्वप्न साकार होताना आपल्याला दिसतंय.
मडगावच्या रवींद्र भवनातले पाय तियात्रीस ते मुखेल सभागर 7 नोव्हेंबरासावन तियात्रा खातीर उक्ते करतले अशी माहिती रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक हांणी दिली. पावसाचे उदक पाश्टात रिगिल्ल्यान रवींद्र भवनाचे पाय तियात्रीस ते मुखेल सभागर आणि ब्लॅक बॉक्स हांगाचे सिलिंग कोसळपाक लागिल्ले. हे दुरुस्तीचे काम 30 ऑक्टोबर मेरेन पुराय जातले आणि 7 नोव्हेंबरासावन ही दोन्ही सभागरां पुराय ताकीन चालू जातली असे तालक हांणी सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। गोय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळान फेब्रुवारी 2026 बारावी परिक्षेखातीर अर्ज स्विकारपाची प्रक्रिया सुरू केल्या। बारावीची प्रात्यक्षिक परिक्षा 5 जानेवारी सावन सुरू जातली, जाल्यार लेखी परिक्षा 10 फेब्रुवारी सावन सुरू जातली। www.gbshse.net.in हे पोर्टल आता कार्यरत झाला। या पोर्टला वरवी फेब्रुवारी 2026 बारावी परिक्षेक शुल्क भरपाची निमणी तारीख 14 ऑक्टोबर 2026 अशी आसा। या तारखे उपरांत हे शुल्क अतिरिक्त शुल्का वांगडा 10 नोव्हेंबर मेरेन धाडचे पडटले। फेब्रुवारी 2026 बारावीची परिक्षा गोव्यातल्या 20 केंद्रातल्यान जातली। काणकोण पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून लक्ष्मण धर्मपागी हे बिनविरोध वेचून आयले। पागी हे काणकोणच्या पाळोळे प्रभागाचे नगरसेवक आसात। काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रताप नायक गांवकार हांणी ते वेचून आयल्याचे जाहीर केले। आदली नगराध्यक्ष सारा नायक देसाय हांणी आपल्या पदाचो राजीनामो दिल्ल्यान नवो नगराध्यक्ष वेचून काडपा खातीर बसका आपयली। या बसकेत सारा नायक देसाय हांचे सयत उपनगराध्यक्ष गंधेश मडगांवकार, सायमन रिबेलो, रमा नायक गांवकार, हेमंत नायक गांवकार, नार्सिका फर्नांडीस, धीरज देसाय आनी नितू देसाय हे हजर आशिल्ले। डिजिटल सुरक्षेक चालना दिवपाच्या म्हत्वाच्या उपक्रमात स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयान बोरी फोंडे हांगा सायबर सुरक्षा हे विशयाचेर जागृताय सत्र घडून हाडले। संगणक क्लब आनी महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटान फोंड्या पुलीस खात्याच्या जोडपालवान आयोजित केल्या या कार्यावळीचो हेतू विद्यार्थ्यांक जबाबदार डिजिटल गरजेचे गिन्यान दिवपाचो आशिल्लो। सायबर गुन्यांवाच्या वाडट्या धोक्याचेर हजर आशिल्ल्या संसाधन व्यक्ती पीएसआय बंसल नायक आनी पुलीस हवालदार लघू गांवस हांणी सत्रात मार्गदर्शन केले। तांणी विद्यार्थ्यांक फिशिंग, चोरी आनी सायबर गुन्यांवा सारखे प्रचलित ऑनलायन धोके कशे वळखुचे हाचेर शिक्षण दिले। आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता। पदवीधर कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें। अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा। अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क साधचो। युवा वेव्हार आनी खेळ मंत्रालयान विकसीत भारत यंग लिडर्स डायलॉग क्विज 2026 निमणी तारीख ह्या म्हयन्याच्या 31 तारखे मेरेन वाढयल्या। 20 लाखां परस चड तरणाट्यांनी माय भारत पोर्टला वरवीं क्विजात पयलींच वांटो घेतला अशें मंत्रालयान सांगलां। देशातल्या तरणाट्या कडल्यान मेळिल्लो सकारात्मक प्रतिसाद मतींत घेवन ही निमणी तारीख वाढयल्या। केंद्रीय वेंचणूक आयोगान बिहार विधानसभेची भौशीक वेंचणूक 2025 संबंधी दूरदर्शन आनी आकाशवाणीचेर राष्ट्रीय आनी राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांक प्रसारण आनी दूरचित्रवाणी प्रक्षेपण कालावधीचे वाटप करपा संदर्भात निर्देश लोकप्रतिनिधित्व कायदो 1951 कलम 39 अ खाला जारी केला। आयटी प्लॅटफॉर्मा वरवीं बिहार विधानसभेच्या वेंचणुके खातीर सगळ्या राष्ट्रीय आनी राज्यस्तरीय राजकीय पक्षांक डिजिटल टायम व्हाउचर जारी केल्यात आनी 45 मिनटांचो फुकट प्रसारण आनी दूरचित्रवाणी प्रसारणाचो वेळ दिला। आनी पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी आनी मुखेल वेंचणूक अधिकारी बिहाराच्या कार्यालयांतल्यान अधिकाऱ्यांच्या हजेरेंत सोडत पद्दतीन आदीच थारायतले। कुडचडेचे शणे गोंयबाब सेवा केंद्र संयोजीत स्मृतीनेश राजेंद्र चिमणू नायक यादस्तीक 3री अखिल गोंय कोंकणी कविता सर्त 9 नोव्हेंबराक जातली। पिरायेचे बंधन ना युवा कवींक प्रोत्साहीत करप ही सर्तीची मोख आसा। इच्छूक सर्तकांनी नांवां, नामो आनी संपर्क नंबर केंद्र सचीव स्नेहल रामा नायक वा जोड सचीव दिपक आरुलकार हांचे लागीं व्हॉट्सएप करून दिवची अशें अध्यक्ष मनोहर नायक हांणी कळयलां। एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनाची 15वी आवृत्ती 14 डिसेंबराक चिखली पंचायत मैदानाचेर जातली। वास्को स्पोर्ट्स क्लबान आयोजीत केल्ल्या ह्या सर्तीत भारत आनी परदेशांतल्यान सुमार 7500 धांवपटू वांटो घेवपाची शक्यताय आसा। अंदूचो विशय पीस फॉर पीस, खेळावरवीं सुसंवाद वाडयता। ह्या मॅरेथॉन सर्तीत 5 श्रेणी आसात आनी वट्ट 8 लाख रुपया इनामां आसात। पणजी वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जाला। राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी गडगड आनी विजेसयत हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता। वारेभराक 30 ते 40 किलोमीटर वेगान व्हांवतले, ताचो वेग 50 किलोमिटर इतलो वाडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां। आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो। म्हादय वाठार वाघ संवर्धन वाठार जाहीर करपा खातीर सर्वोच्च न्यायालयाची उच्चाधिकार समिती आयज गोंयांत पावली। दक्षीण गोंयांत वेगवेगळ्या सुवातींनी शेणिल्ले 67 मोबायल फोन पुलिसांनी सोदून काडल्यात अशें दक्षीण गोंयचे पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा हांणी सांगलां। गोंय पुलीस खात्या वतीन 21 ऑक्टोबराक पुलीस स्मृती दीस पाळटले। विकसीत भारत यंग लिडर्स डायलॉग क्विज 2026 निमणी तारीख ह्या म्हयन्याच्या 31 तारखे मेरेन वाडयल्या। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर। नमस्कार।